नमस्कार श्रोत्यांनो, या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आम्ही तुमच्याशी बोलतो. तुम्ही आम्हाला पत्र पाठवता आणि आमच्याशी देखील बोलता. तुम्ही विचारलेली माहिती तुम्हाला आम्ही सांगतोच, त्यासोबतच खऱ्या देवाची ओळख करून देऊन आपला स्वर्गात जाण्याचा मार्ग सोपा देखील करतो. येशू ख्रिस्त हाच एकमेव आहे की जो मानव होऊन या धरतीवर आला आणि मानवाची पाप आपल्या डोक्यावर घेऊन त्याची पापापासून सुटका केली. त्याची केवढी मोठी शिकवणूक की पापाचा अभ्यास करा, पाप्यांचा नाही. आपल्या कार्यक्रमाद्वारे आम्ही याबद्दल अधिक विस्ताराने सांगत आहोत आणि त्यापूर्वी ऐका हे भावगीत.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ पवित्र जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद दे. तुझा गौरव करीत आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. आमच्या दुःखात, कठीण प्रसंगांमध्ये, आजारामध्ये तू आमच्या सोबत राहिलास. आम्हातील अनेकांनी तुझ्याजवळ जेव्हा आपल्या विनंत्या सादर केल्यात, तू त्या ऐकून आमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले, आम्हाला स्पर्श केला आणि आरोग्य पुरवलेस. आमच्या कठीण प्रसंगांमध्ये तू आमची मदत केलीस. तू संकटात आमचा सहाय्यकर्ता झालास. तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला गौरव असो. प्रभू, आज सुद्धा आमच्यापैकी अनेक जण शरीराने दुर्बळ आहेत, भयंकर अशा आजारांनी पीडित आहेत. तू स्पर्श कर, आरोग्य दे. खू दे की तुझंच गौरव व्हावं, तुला मान महिमा आणि आदर प्राप्त व्हावा. सर्व कुटुंबांवर आशीर्वाद पाठव. आजच्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोल. हे वचन समजण्याकरिता तू आमची मदत कर. स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत प्रभू. तू आम्हाला स्वीकार आणि आमच्यावर आशीर्वाद पाठव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही कलसेकरास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. दुसऱ्या अध्यायाच्या 13 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. एक शेवटला मुद्दा आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये अभ्यासू शकलो नाही, कारण वेळ कमी होता. तिसरा मुद्दा म्हणजे कायदेशीरपणा. कायदेशीरपणाच्या चुकीकडे जेव्हा पॉल वळतो तेव्हा आम्हाला दिसेल की ह्याचे उत्तर देवाच्या वचनाकडे येणे व त्यामध्ये येशू ख्रिस्ताशी वैयक्तिक नाते संबंध जुळवणे आहे. आता आपण दुसरा अध्याय 14 वचन वाचूया. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. हा आमचा जो जुना देह आहे तो धिक्कारलेला आहे. जेव्हा ख्रिस्त मेला तेव्हा तो तुमच्या व माझ्याकरिता मेला. त्याने आमच्या पापांकरिता खंडणी भरून दिली. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेला तेव्हा त्यांनी त्या वधस्तंभावर लिहिले, हा नासरेतचा येशू आहे, यहुद्यांचा राजा आहे. त्याचा विद्रोह करून त्याला ज्या भूमीवर नेण्यात आले त्याच ठिकाणी त्याला वधस्तंभावर सर्व लोकांच्या देखत खिळण्यात आले. अर्थातच श्रोत्यांनो, हा आरोप खरा नव्हता, परंतु त्याच्यावर लावलेला खोटा आरोप होता. जे लोक त्या ठिकाणी उभे होते त्यांना ते दोषपत्र पाहून समजले की तो केसरच्या प्रति प्रामाणिक नव्हता. स्वतःला राजा घोषित करून त्याने केसरशी अप्रामाणिकपणा केला होता. तो ह्याच कारणामुळे वधस्तंभावर खेळला आहे असा त्या लोकांचा समज झाला. परंतु जेव्हा परमेश्वराने त्या वधस्तंभाकडे पाहिले तेव्हा त्याने त्या ठिकाणी एक वेदी पाहिली ज्यावर देवाचा कोकरा संपूर्ण जगाचे पाप हरण करण्याकरिता अर्पण केला गेला होता. मानवाने लिहिलेल्या दोषपत्राच्या वर देवाने दुसरे पत्र पाहिले, ते म्हणजे आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. देवाने वधस्तंभावर काय लिहिले? त्याने ऋणपत्र लिहिले. त्याने 10 आज्ञा लिहिल्यात. त्याने नियम लिहिलेत जे मी आणि तुम्ही पाळू शकत नाही. असे विधींचे ऋणपत्र ज्याला तोडल्यामुळे मी अपराधी आहे. जेव्हा ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावला तेव्हा तो त्या विधींना तोडल्यामुळे मरण पावला नाही, तो निष्पाप होता. परंतु मी आणि तुम्ही त्यांना तोडल्यामुळे, मी पापी असल्यामुळे, तुम्ही पापी असल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जागी मरण पावला. वचन आम्हाला सांगतं की सर्वांनी पाप केले व सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. म्हणून प्रिय श्रोत्यांनो, जर देवाने आपणाला सोडवले आहे, मृतातून उठवले आहे व जिवंत ख्रिस्ताशी जुळवले आहे, तर मग आपण नियमशास्त्राकडे, जे आपण कदापि पाळू शकत नाही, का वळावे? आज आपण नियमांना स्वतःच्या सामर्थ्यात व शक्तीत सुद्धा ठेवू शकत नाही, पाळू शकत नाही. नियम जुन्या स्वभावाला अनुशासित करण्याकरिता देण्यात आले, परंतु आता विश्वासणाऱ्यांना नवीन स्वभाव देण्यात आला आहे. नियमशास्त्राला दूर करण्यात आले आहे. मला आपणाला एक उदाहरण देऊ द्या. एकदा एक व्यक्ती माझ्याकडे येऊन म्हणाली, जर तुम्ही मला शब्दात दिवस कोठे बदलला हे दाखवून द्याल तर मी आपणाला 1000 रुपये देईन. मी त्या व्यक्तीला उत्तर दिले, मला नाही वाटत की शब्दात दिवस बदलला. शनिवार शनिवार आहे, सप्ताहाचा 7वा दिवस आहे व शब्दात दिवस आहे. 7वा दिवस शनिवार आहे व अद्यापही तो शब्दात दिवस आहे. तो म्हणाला, जर तो बदलला नाही तर मग तुम्ही शब्दात दिवस का पाळीत नाही? मी म्हटले, दिवस बदलला नाही परंतु मी बदलले आहे. मला नवीन स्वभाव देण्यात आला आहे. मी आता ख्रिस्ताशी जुळले आहे. मी नवीन सृष्टीचा एक भाग आहे. आम्ही पहिला दिवस पाळतो कारण त्या दिवशी येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, जिवंत झाला. विधींचे ऋणपत्र वधस्तंभावर खिळण्याचा खोडण्याचा हाच अर्थ आहे. 15वं वचन पुढे सांगतं, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. विश्वासणाऱ्यांसाठी ख्रिस्ताने जो आत्मिक विजय प्राप्त केला त्याची किंमत आम्ही कदापि नापू शकत नाही. 16 आणि 17 वचने पुढे पहा, तर मग खाण्यापिण्याविषयी तसे सण अमावस्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. विश्वासणाऱ्याला विधी व नियम पाळण्याची गरज नाही. त्यांना वर्तमान काळामध्ये काहीच किंमत नाही. जुन्या करारातील लोकांना देवाने काही विधी नियम दिलेत, मग काय बदलले? पॉल स्पष्टीकरण देतो की ते फक्त पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. जुन्या करारात नियमशास्त्रात दिलेले नियम एखाद्या चित्राप्रमाणे किंवा चित्राच्या प्रतिलिपीप्रमाणे होते. ते फक्त ख्रिस्ताची प्रतिमा किंवा चित्र होते. आता ख्रिस्ताला आम्हाला सत्य समजले आहे, मग आम्ही वापस जाऊन चित्र पाहण्याची काय गरज आहे? दुसऱ्या महायुद्धाच्या समयी एका तरुणाचे व तरुणीचे लग्न झाले व त्वरित त्या तरुणाला युद्धासाठी जावे लागले. ती तरुणी एका मोठ्या बॅगमध्ये पूर्ण वेळ त्याचा एक मोठा फोटो बाळगीत असे व सर्वांना दाखवित असे. तिच्यासाठी तो तरुण देखणा व चांगला होता, पण इतरांसाठी कदाचित नसेलही. तिला त्याचा फार अभिमान होता आणि मोठ्या अभिमानाने ती इतरांना त्याच्याविषयी सारखे सांगत असे. युद्ध संपले आणि 2 वर्षांनंतर तो घरी वापस परतला. काय तुम्हाला असं वाटतं का श्रोत्यांनो, की ती तरुणी आता त्याच्या त्या फोटोला पुन्हा पुन्हा बॅगमधून काढून पाहत असेल? नाही, कारण आता तो स्वतः जिवंत तिच्याजवळ आलेला होता. ती त्याला समोरासमोर पाहत होती. आम्हातील अनेकांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी सभांना जाणे, वेगवेगळी पुस्तके वाचणे इत्यादी थांबवावे लागेल. जेव्हा आमच्याजवळ जिवंत ख्रिस्त स्वतः आहे, तेव्हा त्याचा काल्पनिक फोटो बाळगण्याची आम्हाला काय गरज? काल्पनिक अवस्थेमध्ये जगणे आमच्याकरिता आवश्यक नाही. आता पॉल 4थी गोष्ट सांगत आहे, ती म्हणजे गूढ वादाचा इशारा. 18 आणि 19 वचनांमध्ये तो म्हणतो, लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक बुद्धीने उगीच गर्वाने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही, त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते. हा गूढ वाद आहे. एक दुसरी गोष्ट आहे ज्यामध्ये लोक गडबडी करतात. पॉल ह्या ठिकाणी खोटी शिकवण देणारे जे बुद्धिमान लोक आहेत, जे स्वतःला फार बुद्धिमान असण्याचा दिखावा करतात, त्यांचा विरोध करीत आहे. आज आमच्या सभोवती मंडळांमध्ये असे अनेक लोक आहेत जे आम्ही कोणीतरी विशेष आहोत असे दाखवितात. त्यांना मी आत्मिक रूपाने शिष्ट असे लोक संबोधते. माझा त्यांच्याविषयी बहुधा अनुभव आहे की ते पवित्र शास्त्राविषयी अज्ञानी असतात. ते स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहतात. हा दिखावा आहे, ढोंग आहे, आव आणणे आहे, तुमच्याजवळ काही आहे असा अभिनय करणे आहे, पण साक्षात तुमच्याजवळ ते नसते. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही, म्हणजेच अशा लोकांचा ख्रिस्ताशी दृढ आणि जवळचा संबंध राहत नाही. दुसऱ्या शब्दात, ज्या प्रकारे त्यांचे मस्तक त्यामध्ये पक्के असायला हवे तसे राहत नाही. आता जो शेवटचा इशारा आहे तो 5वा इशारा म्हणजे सर्वसंग परित्यागाविषयी आहे. 20 ते 23 वचने सांगतात, तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता? म्हणजे हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता? ह्याला स्वेच्छेने योजिलेली उपासना, लीनता व देहदंडन ह्यावरून ज्ञान म्हणतात खरे, तरी देहस्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही. येथे पुन्हा जेव्हा पॉल म्हणतो तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर दुसऱ्या शब्दात जेव्हा ख्रिस्त मेला तेव्हा तुम्ही सुद्धा मेला आहात, तर विधींच्या स्वाधीन का होता? मला खरोखर वाटतं की ही एक फार भयंकर समस्या आहे. हे नका करू, ते नका करू. परमेश्वराची इच्छा आहे श्रोत्यांनो की आम्ही त्याच्यासाठी सुंदर दिसावे, त्याकरिता आम्हाला प्रयत्नशील राहायला हवे. मी स्वतःचा नकार करते, मी ह्या सर्व गोष्टी करीत नाही, माझ्याकडे पहा असे बहुत से लोक म्हणतात. श्रोत्यांनो, ह्या गोष्टींना काहीच महत्व नाही. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यामध्ये आनंदित राहावे, आम्ही आनंद मानावा. ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण त्याच्या अगदी जवळ असावे. जर आम्ही त्याच्या सोबत चालू तर आम्हाला खरोखर एक विलक्षण आनंद प्राप्त होईल. आता आपण 3रा अध्यायाकडे वळत आहोत. या लहान पत्राच्या विभागणीच्या सीमेपर्यंत आपण आलो आहोत, ज्याद्वारे पौलाची त्याच्या पत्रांची विभागणी करण्याची पद्धत स्पष्ट होते. तो नेहमीच प्रथम सैद्धांतिक विभाग आणि त्यानंतर व्यवहारात्मक विभाग मांडतो. अध्याय 3 आणि 4 मध्ये कलसेच्या पत्रातील व्यवहारात्मक विभाग मांडण्यात आला आहे. आम्ही अध्याय 1 आणि 2 मध्ये ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व पाहिले. तो जसा आहे तसे आपण त्याला पाहिले. त्रय ऐक्याचा तो एक भाग आहे त्या रूपात आम्ही त्याला पाहिले. तो परिपूर्ण मानव परिपूर्ण देव होता. तो निर्मितीच्या आधीपासून आहे कारण तो स्वतः निर्माण करता आहे. तो सोडवणुकीच्या कार्यामध्ये आधी आहे कारण तो स्वतः सोडवणार आहे. तो मंडळी सुद्धा आधी आहे कारण तोच आहे ज्याने स्वतःला मंडळीकरिता देऊन दिले. आता आपण श्रोत्यांनो अशा ठिकाणी आलो आहोत जेथे पॉल आग्रह करीत आहे की आम्ही सुद्धा त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यावे. आज आम्ही समर्पणाविषयी बरेच ऐकतो. समर्पण काय आहे? त्याचा अर्थ काय आहे? समर्पणाची अगदी संक्षिप्त व्याख्या आहे ख्रिस्त आमच्या जीवनात प्रथम असणे. आपण फक्त असे म्हणून चालणार नाही की मी ख्रिस्ताकरिता समर्पित आहे आणि दुसरे अनेक लोकांप्रमाणे मनाला वाटेल त्याप्रमाणे मी जीवन जगावे. जर ख्रिस्त आपल्या जीवनात प्रथम आहे तर आपण त्याचे जीवन ह्या पृथ्वीवर जगाल. सैद्धांतिक विभागात पौलाने हे आधीच स्पष्ट केले आहे. दुसरा अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये तो म्हणतो, दुसरा अध्याय 9 आणि 10 वचने, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. आपण त्याच्यामध्ये पूर्ण करण्यात आलो आहोत. त्याच्यामध्ये जीवनाच्या पर्यटनाला सुरुवात करण्याकरिता आपण तयार झालेला आहोत. दुसऱ्या शब्दात ख्रिस्त आमच्या जीवनातील सर्व समस्यांसाठी उत्तर आहे. पौलाने अशा भिन्न भिन्न गोष्टींची चर्चा केली ज्यांच्यामुळे लोक ख्रिस्तापासून दूर गेले होते. त्याने लाघवी भाषण बोलून भुलविणाऱ्या लोकांविरुद्ध सुद्धा इशारा दिला. त्याने तत्वज्ञान, कायदेशीरपणा, गूढवाद आणि खोटी शिकवण, सर्व संघ परित्याग विरुद्ध ह्या सर्वांविरुद्ध इशारा दिला. ह्याच गोष्टी ह्या लोकांना ख्रिस्तापासून दूर घेऊन गेल्या होत्या. श्रोत्यानो, ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताचे जीवन जगणे होय. तुम्हाला व मला जे आवश्यक आहे ते सर्व आम्हाला ख्रिस्तामध्ये प्राप्त होते. ह्या पत्राच्या ह्या व्यवहारात्मक भागात पॉल आम्हाला ख्रिस्त देवाची जी परिपूर्णता आहे विश्वासणाऱ्यांद्वारे जीवनात बाहेर उतल्या जाते ती दाखविणार आहे. आणि हाच एक मार्ग आहे ज्याद्वारे ख्रिस्त बाहेर ओतल्या जाऊ शकतो. तिसरा अध्याय 1 वचन पहा, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. पुन्हा हे अट असलेले जर नाही तर वादात्मक जर आहे. हेच आम्ही कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 23 वचनामध्ये आधी पाहिले जेथे लिहिले आहे, जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पॉल सेवक झालो आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहण्याविषयी त्यांच्या बाबतीत काही प्रश्न नव्हता. त्यांच्या तारणाचा त्यांचे जीवन पुरावा होता. काय पुरावा होता? तो म्हणजे विश्वास, आशा आणि प्रेम. आत्म्याचे फळ त्यांच्या जीवनात होते. पॉल म्हणतो, ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास ह्याविषयी ऐकून. श्रोत्यांनो, सगळीकडे ही बातमी पसरली की त्यांचा ख्रिस्तावर जिवंत विश्वास आहे. तो म्हणतो कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 4 वचनात, तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती त्यांनी विश्वासणाऱ्यांवर प्रीती केली. आज आम्हाला जसे भावनाप्रधान प्रेम आढळते तसे प्रेम त्यांनी केले नाही, परंतु विश्वासणाऱ्यांमधील प्रेम हे फार महत्वाचे असते. उदाहरणार्थ, जर आपण देवाचे सेवक आहात तर आम्ही तुमच्या मंडळीतील लोकांविषयी तुमच्या प्रेमाला दाखवितो. ह्याचा पुरावा जर आम्ही त्यांना देवाचे वचन देतो तर आमचं त्यांच्याविषयी जे प्रेम आहे ते आम्ही प्रकट करतो. जर तुम्ही मंडळीचे सदस्य आहात तर देवाच्या सेवकाच्या सेवेला पाठिंबा देता तर त्याद्वारे तुम्ही प्रेमाचा पुरावा देता. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, प्रेम व्यवहारात्मक आहे. ते प्रगट व्हायला हवे. जर ते प्रगट होत नाही तर ते प्रेम नाही. प्रेम ते आहे जे खऱ्या रूपाने प्रदर्शित होते. कलसेतील लोकांमध्ये विश्वास होता, प्रीती होती, त्यांच्यामध्ये आशा सुद्धा होती. 5 वचनात तो म्हणतो, 1 अध्यायाच्या 5 वचनात, ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनात पूर्वी ऐकले. ही आशा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे त्यांच्या मंडळीकरिता येणे. हे तीन विश्वास, आशा व प्रीती कलसे येथील विश्वासणाऱ्यांमध्ये होते, पवित्र आत्म्याचे प्रगटीकरण होते. म्हणून जेव्हा पॉल म्हणतो, जर हे वादात्मक आहे, वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा असे तो त्यांना सांगतो, जेथे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे. आज ख्रिस्त कुठे आहे? तो देवाच्या उजवीकडे आहे. आणि आज आम्हाला काय करायचे आहे? आम्हाला ज्या गोष्टी वर आहेत त्या मिळविण्याचा प्रयत्न करायचा आहे. मिळविणे हा फार मनोवेधक शब्द आहे. ह्याचा वास्तविक अर्थ निकडीची आवश्यकता, इच्छा आणि आकांक्षा आहे. आत्मिक गोष्टी मिळविण्याविषयी उत्सुकता सुद्धा आमच्यामध्ये असायला हवी. जेव्हा आम्ही ऑलिम्पिक खेळ पाहतो, तेव्हा आम्ही धावणाऱ्यांमध्ये किंवा जे आपले कौशल्य दाखविणार आहेत त्यांच्यामध्ये सोन्याचे पदक कोण मिळवेल हे पाहण्याचा प्रयत्न करतो, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. ते खेळाडू ते पदक मिळविण्याचा प्रयत्न करीत राहतात. आज आमच्यामध्ये सोन्याचे पदक मिळविणारे सेवक अधिक आढळत नाहीत, परंतु आम्हाला त्या प्रकारच्या आत्मीयतेने ख्रिस्ताला मिळवायचे आहे. तो म्हणतो, तिथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी ख्रिस्ताच्या आहेत. माझी इच्छा आहे श्रोत्यांनो, की आपण पॉल जे काही सांगत आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात घ्यावे. तो असे म्हणत नाही की आज जे पाठ्यक्रम उपलब्ध आहेत ते वाचून ते करून तुम्ही वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. ज्यात मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून पवित्र शास्त्रातील गोष्टी स्पष्ट केल्या जातात आणि शिकवण्यात येतात, अशा प्रकारची शिकवण काही रात्रीत घेऊन काही दुर्बळ विश्वासणारे जे ख्रिस्ती लोक आहेत ते समजतात की त्यांच्या समस्यांचे उत्तर त्यांच्याजवळ आहे. त्यांना वाटत असेल की लहान लहान पाठ्यक्रम करून प्रत्येकाला व प्रत्येक समस्येला कसे हाताळावे हे त्यांना शिकायला मिळेल. मला आपणाला फार काळजीपूर्वक आणि गंभीरपणे सांगू द्या की वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा, जेथे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेव्हाच आपण नवीन जीवनाचा अनुभव घेऊ शकाल. या उदाहरणात मी अधिक व्यक्तिगत होऊ इच्छिते. मी जे काही तयार केले आहे त्यात आपणाला उत्तरे सापडणार नाहीत. उदाहरणार्थ माझ्या संदेशांमधून किंवा ज्या गोष्टी मी आपणाला संदेशामध्ये सांगते त्याद्वारे आपणाला सर्व प्रश्नांची आणि समस्यांची उत्तरे सापडणार नाहीत, परंतु ख्रिस्ताजवळ सर्व प्रश्नांची आणि समस्यांची उत्तरे आहेत. त्याच्याजवळ जा. पॉल ह्या ठिकाणी असे म्हणत नाही की तुम्ही एखाद्या प्रचारकाची किंवा शिक्षकाची मदत घ्या, त्याचे ऐका. मी आपणाला फार मोकळेपणाने सांगते श्रोत्यांनो, की कोणत्याही उपदेशकाला किंवा व्यक्तीला आपला आदर्श बनवू नका. जर आपण एखाद्या व्यक्तीला आपला आदर्श बनवता तर त्या व्यक्तिरूपी मूर्तीचे पाय मातीचे आहेत हे आपल्या लक्षात असायला हवे. आपण अशा व्यक्तीकडे पाहता जी तुमच्या आणि माझ्यासारखीच आहे. मी स्वतः बऱ्याच चुका करते. मी जशी व्यक्ती, जशी माता, जशी पत्नी व्हायला हवी तशी पूर्णता नाही. माझ्यामध्ये अनेक दोष आहेत आणि आम्हापैकी प्रत्येकाच्या जीवनात आणि स्वभावात अनेक दोष आहेत. म्हणून जे काही मानव निर्माण करतो त्याला स्वतःसाठी उत्तम आम्ही ठरवू नये. या प्रचारकाचा उद्देश हाच आहे की देवाचे वचन आपणापर्यंत पोहोचावे, जेणेकरून आपण जिवंत ख्रिस्ताला पाहावे. जर पवित्र आत्मा माझ्या सेवेला तुम्हाला ख्रिस्ताकडे आणण्याकरिता उपयोगात आणत नाही तर मला वाटतं की त्या सेवेमध्ये मी अपयशी ठरले आहे आणि माझ्याकरिता सेवा त्याग करणे योग्य आहे. मी संपूर्ण मनाने हा विश्वास ठेवते की पवित्र शास्त्र बायबल हे एक असे पुस्तक आहे जे जिवंत ख्रिस्ताला प्रगट करते, व ते शिकविण्याचा माझा उद्देश तोच आहे की जिवंत ख्रिस्त प्रत्येक मानवाकरिता प्रगट व्हावा. मी आपणाला ह्याचे उदाहरण देऊ इच्छिते. एक व्यक्ती नायगरा धबधबा पाहण्यास गेला. ट्रेनमध्ये बसून ज्या ठिकाणाहून धबधब्याचे सगळ्यात चांगले दृश्य दिसते, सुंदर दृश्य दिसते, त्या बाजूला तो गेला व ट्रेनमधून उतरून चालू लागला. धबधब्याचा आवाज त्याला फार जोराने ऐकू येत होता, पण धबधबा मात्र दिसत नव्हता. चालत चालत तो एका इमारतीजवळ पोहोचला. आतमध्ये सर्व प्रकारची दुकाने होती आणि फार सुंदर अशी ती इमारत होती. त्याने सर्व काही फिरून पाहिले. त्या ठिकाणी सुद्धा त्याला धबधब्याचा आवाज येत होता. एका ठिकाणी तो आला आणि अचानक थांबला. नायगरा धबधब्याचे एक जणू काही फार सुंदर मोठे विशाल असे चित्र लावल्यासारखे त्याला आढळले. तो मनात म्हणाला, किती मोठे आणि सुंदर चित्र ह्यांनी ह्या ठिकाणी लावले. अगदी धबधब्याजवळ इतके सुंदर विशाल चित्र लावण्याची ह्यांना काय गरज होती. तो त्या चित्राजवळ जाऊ लागला आणि लवकरच त्याला कळले की ते चित्र नसून काचेतून दिसणारा साक्षात नायगरा धबधबा आहे. श्रोत्यानो, जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचता, आपण एका मृत व्यक्तीला त्यात पाहत नाही, आपण खऱ्या व जिवंत ख्रिस्ताला त्यामध्ये पाहता. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आम्हाला वरील गोष्टी मिळवायच्या आहेत, आम्हाला त्याला मिळवायचे आहे. म्हणून पवित्र शास्त्र शिकवणे ही माझी सेवा आहे. ह्यामध्ये मी लहान रस्ता आपला सकरीत नाही. मी देवाच्या वचनाला सांगणे माझे कर्तव्य समजते व ते माझे जीवनाचे ध्येय आहे. पॉल आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात म्हणाला, फिलिपीकरासपत्र 3:10, फिलिपीकरासपत्र 3:10 हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. श्रोत्यानो, देवाच्या वचनाचा योग्य अभ्यास आम्हाला ख्रिस्ताकडे आणतो. देवबाप आम्हाला एक पापी गरीब पृथ्वीवर संघर्ष करीत असलेला असं पाहत नाही, परंतु तो आम्हाला ख्रिस्तामध्ये पाहतो. आम्ही त्याची संतान आहोत. श्रोत्यानो, ख्रिस्ताकडे वळा. ज्या वरील गोष्टी आहेत त्या मिळविण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यानो, आपण आपला हा कार्यक्रम ऐकत होता. कार्यक्रम आपल्याला आवडला असेलच. आशा करतो की आपल्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश प्रगट झाला असेल. आपला अनुभव पत्राद्वारे कळवा. आमचा पत्ता मात्र जरूर लिहून घ्या. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
श्रोतांनो, तोपर्यंत घ्या नमस्कार.